आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन। वंदे मातरम हा एक मंत्र, एक ऊर्जा, एक स्वप्न आणि एक संकल्प असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला नोटीस। क्रिकेट विश्वचषक विजेत्या महिला संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार आणि ज्येष्ठ गायिका अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्यावर अंत्यसंस्कार। स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची आज सुरुवात झाली। हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी 150 वर्षापूर्वी लिहिलं होतं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन केलं। वंदे मातरम हा एक मंत्र आहे, एक ऊर्जा आहे, एक स्वप्न आणि एक संकल्प आहे, असं प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं। हे गीत म्हणजे भारत मातेप्रती भक्ती आणि आदर व्यक्त करणारा भाव आहे, जो आपल्याला इतिहासाशी जोडतो, वर्तमानात आत्मविश्वास निर्माण करतो आणि भविष्यासाठी नवसंजीवनी देतो, असं ते म्हणाले।
वंदे मातरम का मूल भाव है भारत मां भारती, भारत की शाश्वत संकल्पना, वो संकल्पना जिसने मानवता के प्रथम पहर से खुद को घड़ना शुरू कर दिया, जिसने युगों युगों को एक एक अध्याय के रूप में पढ़ा, शून्य से शिखर तक उनकी यात्रा और शिखर से पुनः शून्य में उनका विलय, भारत ने ये सब कुछ देखा है।
या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित केलं, तसंच वंदे मातरम 150.in हे विशेष पोर्टलही सुरू केलं। वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त अभिवादन केलं। स्वातंत्र्य समराच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात संन्यासांनी पुकारलेल्या बंडाच्या वेळी बंकिमचंद्र चटर्जी यांनी या अमर गीताची रचना केली होती, असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला अभिवादन केलं। हे राष्ट्रभावना जागवणारं आणि पिढ्यांना प्रेरणा देणारं शाश्वत गीत आहे, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। हे राष्ट्रीय गीत भारताच्या सामूहिक चेतनेचं प्रतीक आहे, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त देशात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी आज राष्ट्रीय गीताचं स्मरण केलं। नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवनातही आज वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम झाला। अनेक कलाकारांनी एकत्र येऊन राष्ट्रीय गीत गायलं। वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक धीरज काकडिया या कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं। मुंबई विद्यापीठात यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह 12,000 अधिक विद्यार्थी समूह गानात सहभागी झाले होते। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। भाजप बिहारला विकसित राज्य बनवेल, असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद इथल्या सभेत सांगितलं। राजद आणि काँग्रेसनं बिहारच्या युवावर्गाला भरकटवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका प्रधानमंत्र्यांनी भाबुआ इथल्या प्रचारसभेत केली। बिहारमध्ये सत्ता मिळताच राज्याला पूरमुक्त करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केलं जाईल, असं आश्वासन भाजपचे नेते अमित शहा यांनी एका प्रचारसभेत दिलं। भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी गोविंदगंज इथं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्व आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यात सभा घेतल्या। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरपूर इथं सभा घेतली. बिहारच्या जनतेने अडचणीच्या काळात त्यांच्यासोबत उभं राहणारं, त्यांच्यासाठी काम करणारं सरकार निवडावं असं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रोहतासमधल्या चेनारी इथं सभा घेतली. महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव यांनी पूर्णिया, आरिया, भागलपूर आणि बांका इथं प्रचारसभा घेतल्या. महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं आज राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आणि पुढच्या आठवड्यापर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडघे यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ तसंच प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केलं. तर या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना 22.5 लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केलं. महिला क्रिकेट संघाच्या सहाय्यक कर्मचारी वर्गालाही 11 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 71 वर्षांच्या होत्या. सुलक्षणा पंडित यांनी पार्श्वगायनानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, उडिया आणि गुजराती या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 70च्या दशकात त्यांनी अभिनयाची वाट चोखाळली. उलझन, संकोच, हेराफेरी, अपनापन, खानदान, धर्मकाटा अशा विविध हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या अंगोला आणि बोत्सावाना या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अंगोलाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून त्या प्रथम अंगोला देशाला भेट देतील. अंगोलाच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्या सहभागी होतील. त्यानंतर 11 नोव्हेंबरला त्या बोत्सावानाला जातील. बोत्सावानाच्या अध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील तसंच तिथल्या संसदेला संबोधित करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी वाराणसीला पोहोचले असून नागरिकांनी तसंच पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. वाराणसी दौऱ्यात उद्या प्रधानमंत्री 4 नवीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. बनारस खजुराहो, लखनौ सहारनपूर, फोरजीपूर दिल्ली आणि एर्नाकुलम बंगळुरू या मार्गावरून या नवीन गाड्या धावणार आहेत. या गाड्यांमुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल तसंच तिथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. भारतातल्या बँका एका दशकपूर्तीच्या तुलनेत आता खूप प्रगल्भतेनं काम करत आहेत असं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज केलं. ते मुंबईत भारतीय स्टेट बँकेच्या बँकिंग आणि आर्थिक विषयावरच्या परिषदेत बोलत होते. गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी हा भारतीय निर्मात्यांना जागतिक स्तरावर पोहोचवणारा महत्वाचा दुवा ठरेल असा विश्वास माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी व्यक्त केला. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. 20 नोव्हेंबरपासून इफ्फी चित्रपट महोत्सव सुरू होणार असून यात 81 देशातील 240 चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती मुरुगन यांनी दिली. हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष उद्या 11 दिवसांच्या प्रदर्शनासाठी भूतानला पाठवले जाणार आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार हे या अवशेषांना घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. भारत ऑस्ट्रेलिया T20 क्रिकेट मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:45 ब्रिस्बेनमध्ये हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. वंदे मातरम हा एक मंत्र, एक ऊर्जा, एक स्वप्न आणि एक संकल्प असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. बिहार विधानसभा निवडणुकीच्या 2ऱ्या टप्प्याचा प्रचार शिकेला. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला नोटीस. क्रिकेट विश्वचषक विजेत्या महिला संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार आणि ज्येष्ठ गायिका अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्यावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.